नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. राज्यांत उदकाचे प्रदूषण आडावपा खातीर राज्य सरकारान चलयिल्ल्या यत्नांक लोकांचे सहकार्य गरजेचे आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. सेवा पखवाडा सप्तकाच्या फाटभुयेर आयज पणजे जाल्ल्या कार्यावळीन मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी वेगवेगळ्या खात्यांतल्या नोकऱ्यांची 950 जणांक नेमणूक पत्रां दिली. कोंकणी भाषा मंडळाचे 2025 वर्साचे पुरस्कार जाहीर केल्यात. या वर्साचो कोंकणी सेवा पुरस्कार शिवनाथ नागेशकर आणि उल्हास पै भाटीकर हांका फावो जाला. समाज वावुरपी रामा काणकोणकार हल्लो प्रकरणांक सरकार गंभीरतायेन घेतले अशें सांगतानाच आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी हॉस्पिटलांत वचून रामाच्या भलायकेची चौकशी केली. पुराय खबरो. राज्यांत भुंयगत उदकाची पातळी उणी जायत आसा. भुंयगत उदकूय दुशीत जावपाक लागला. उदका प्रदूषण आडोवपा खातीर राज्य सरकारान केल्ल्या यत्नांक सगळ्यांचे सहकार्य गरजेचे आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. शुक्रारा पणजेंत वेगवेगळ्या खात्या वतीन आयोजित केल्ल्या सरोवर पुननिर्माण कार्यावळीन ते उलयताले. या वेळार डॉ शरद काळे, पर्यावरण संचालक सचिन देसाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लॅविन्सन मार्टीन, डॉ गीता नागवेकर आणि उदका स्त्रोत खात्याचे मुखेल अभियंते ज्ञानेश्वर सालेलकर हाजीर आशिल्ले. गोयची सोबीतकाय फकत दर्या देगानीच ना, ते रानां, झरे, तळी आणि पर्यावरणातूय आसा. उदकाचे प्रदूषण जावचे न्हय हे खातीर आता सावन ल्हान भुरग्यां मदीं जागृताय निर्माण करपाक जाय. प्लास्टीक आता नुस्त्याच्या पोटांत मेळटा, पर्यायान ते मनशाच्या कुडीतूय भितर सरता. प्लास्टीक विरगळपा खातीर 1000 वर्सां परस चड काळ लागता. ताचे परिणाम आमकां तशेंच फुडले पिळगेक सोसचे पडटले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. उदका स्त्रोत खात्यान राज्यांतल्या सगळ्या तालुक्यातल्या पाणथळ वाठाराचो एटलास तयार केला. अशें करपी गोंय हे देशातले पयले राज्य आसा अशें मुखेलमंत्र्यान म्हटला. सेवा पखवाडा सप्तकाच्या फाटभुयेर गोंय म्हायती आणि प्रसिद्धी खात्यान आयज रोजगार मेळाव्याचे पणजे कला अकादमीन आयोजन केल्ले. या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी पर्यावरण, उदका स्त्रोत, मनीसबळ, उदक उदरगत मंडळ, शिक्षण खातें, ग्रामीण वास यंत्रणा तशेंच हेर खात्यान नेमलेल्या 950 जणांक नेमणूक पत्रां दिवपाची कार्यावळ जाली. गोंयांत प्रत्येकाक नोकरी मेळची तशेंच जाका नोकरीची इच्छा ना तांकां स्वताचो वेवसाय उबो करपाक मेळचो हे हेतान राज्य सरकार अशा व्यक्तींक सदांच मजत करता. गोंयांत बरो वर्क कल्चर तयार जावचो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार सांगला. युवा शक्ती सशक्त करपाचो हावेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दवरला. हे फाटभुयेर गोंयच्या तरणाट्यांक नोकरीची नेमणूक पत्रां वाडटना खोस भोगता अशें तांणी सांगले. गोंयांत सुमार 60,000 सरकारी शिरविशे करपी कर्मचारी आसात. ह्या कर्मचाऱ्यांनी आपापलें काम प्रामाणीकपणान केले जाल्यार गोंयच्या जनतेक बरी प्रशासकीय सेवा दिवप सोपे जातले. हे खातीर समाजाच्या उदरगती खातीर काम करपाची तळमळ कर्मचाऱ्यां मदीं आसप गरजेचे आसा अशें ह्या वेळार उदका स्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी म्हटला. या वेळार राज्यसभेचे खासदार सदानंद शेट टनावडे, आमदार जीत आरोलकर, दोतोर चंद्रकांत शेटये, रुदाल फर्नांडीस, पेमेंद्र शेट, मंत्री सुभाष फळदेसाय, पणजी महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरत, म्हायती आनी प्रसिद्धी संचालक दीपक बांदेकार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. कोंकणी भाषा मंडळाचे 2025 वर्साचे वर्सुकी पुरस्कार जाहीर केल्यात. या वर्साचो मानाचो कोंकणी सेवा पुरस्कार शिवनाथ नागेशकर आनी उल्हास पै भाटीकर हांकां फावो जाला. कोंकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष रत्नमाला दिवकार हांणी आयज मडगांवां घेतिल्ल्या पत्रकार परिशदेन ही म्हायती दिली. भाषा मंडळाच्या 63व्या वर्धापन दिसा निमतान राजीव कला मंदीर फोंडा हांगा जावपी खाशेल्या कार्यावळीत ह्या पुरस्काराचे वाटप जातले. हेर पुरस्कार अशे आसात: कोंकणी शिक्षक पुरस्कार एच मनोज आनी डॉ प्रकाश पर्येकार, स्तंभकार पुरस्कार सखाराम बोरकार, पत्रकारिता पुरस्कार डॅनियल ब्रिसोजा, कार्यकर्ता पुरस्कार प्रसाद पांगम आनी फ्रांसिस फर्नांडीस, युवा साहित्य पुरस्कार ग्लिनीस डायस, युवा उद्देजक पुरस्कार वेनीस आल्मेदा जाल्यार आर्मड फर्नांडीस, उदय देशप्रभू आनी शैलेंद्र मेहता हाका साहित्य पुरस्कार जाहीर जाल्यात. कोंकणी चळवळीतले म्हालगडे कार्यकर्ते आणि पत्रकार बाबली नायक हे काल राती संसाराक अंतरले. तांची पिराय 73 वर्सां आसली. आयज मडगांवच्या मटग्राम हिंदू सभेच्या मुसणभुयेन तांचे कुडीचेर निमणे संस्कार जाले. तांच्या फाटल्यान किरण, दिलीप, काशिनाथ, अनंत आणि महेश असे 5 भाव आणि हेर कुटुंबीय आसात. नायक हांणी आपली पिराय जिवीत पुराय जिवीत कोंकणी भाशेचे सेवे गोपिल्ले कोंकणी राजभाशेचो दर्जो मेळचो हे खातीर हे राजभाशा आंदोलन जाले. त्या आंदोलनांत ते सक्रीय वांटेकार आशिल्ले. 1975 वर्सा आणीबाणीच्या विरोधात आपल्या आंदोलनात वांटेकार जाल्ल्यान तांकां बंदखण भोगिल्ली. नायक आणि आपले पुराय जिवीत कोंकणी भाशेच्या सेवे गोपले कोंकणी भाशा मंडळा कडेन तांचो लागींचो संबंध आशिल्लो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
समाज वावुरपी रामा काणकोणकर हाचेर काल दनपारा जाल्ल्या हल्ल्याचो निषेध करीत आयज काँग्रेस आप गोवा फॉरवर्ड पार्टी आरजीपी समाज वावुरपी तशेंच गाकुवेत आणि रामा काणकोणकराच्या समर्थकांनी पणजे आझाद मैदानाचेर एकठांय येवन गोंयांत कायदो आणि व्यवस्था पुराय तरेन बाबत जाल्ल्याचे आरोप करीत निषेध केलो. रामा काणकोणकराचेर हल्लो करपी गुन्यांवकारांक कडक कायदेशीर कारवाय करून रामा काणकोणकर हाका सरकारान न्याय दिवचो अशी मागणी ह्या वेळार आंदोलकांनी लावन धरली. आझाद मैदाना उपरांत थेट आल्तिनो मुखेलमंत्र्यांच्या बंगल्याचेर या गटान मोर्चा व्हरपाचे यत्न केले. काल दनपारा करंदाळे हांगा समाज वावुरपी कार्यकर्ता रामा काणकोणकराचेर 6 पंगडान क्रूरप्रणान हल्लो केल्लो. हातूंतले 5 पुलिसांनी धरल्यात. पुलीस फुडलो तपास करतात. आयतारा सांजे मेरेन रामा काणकोणकर हाचेर हल्लो करपी मास्टर माइंड उक्तो करूंक अटक करिनात जाल्यार परतून आंदोलन वेगवेगळ्या रुपांनी चालूक दवरतले अशी शिटकावणी ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाय रेव्होल्युशनरी गोवन्स आमदार विरेश बोरकार आम आदमी पक्षाचे आमदार वेन्सी विएगस दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियातो फेर्नांडीस तसे हाजीर आशिल्ल्या समाज वावुरप्यांनी दिली. जाल्यार ह्या वेळार चडशे सामाजीक वावुरपी आशिल्ल्या निदर्शकांच्या शिष्टमंडळान मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांकां मेळून आपल्यो मागण्यो मांडल्यो.
एनएसए एक्ट हिंचेर घालपा जाय. दीस क्रिमिनल बेसिकली जे जेलिनल्यान सुट्टा एकलो बेलिंद आहा. सो इज बेल देर वॉज अ कंडिशन दॅट यू शूड नॉट डू अनदर क्राईम. सो दीस बेल शूड बी कॅन्सल पर्मनंटली. म्हाका दिसता देर हॅज टू बी अ सोल्युशन. आनी दीस केस जे चार्जशीट जावपाक जाय हे सगळे आमी पर्सनली ऑल्सो वी वील मॉनिटर. एन्ड वॉट एव्हर नेक्स्ट स्टेप ओ कॉल गिवन बाय द एक्टिव्हिस्ट आय थिंक ऑल ऑफ अस वील बी देर इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट.
इतले मजगती मुखेलमंत्री तशेंच दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या प्रकरणी नोंद घेत हे हल्लो करपी आसा तांकां कलम 307 लावपाचो एनएसएस कायदो लावपाचो आनी तडीपार करपाच्या शिष्टमंडळाच्या मागणेचेर विचार करत गँगवॉर गोंयांतल्यान काबार करपा खातीर आमी पुलिसांक पुराय मेकळीक दिल्या. पुलीस फोन ट्रॅक करपाच्या मार्गार आसात आनी मास्टर माइंड बेगीनूच सापडटलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला.
आनी बाकी सगळ्या जाण म्हाका मेळ्ळे तांच्यानी जी डिमांड घातल्या की तांकां सेक्शन 370 लावपाचो तो सॉरी 307 लावपाचो तो 307 एनएसए लावपाचो एक्सटर्नमेंट लावपाचो सगळे जे तांच्यानी डिमांड केले ते सगळे व्हडले गँग वॉर कायमचे काबार करपा खातीर ज्यो ज्यो स्टेप्स उखलपाक जाय तेणी सरकार तितक्यो स्टेप्स उखलतले. आमी फूल पुलिसा खातीर तुका फ्रिडम दिला ह्या सगळ्या बाबतीत तांच्यानी एक्ट जावचे म्हणून 100% अशा पद्दतीचे गँग वॉर कायमचे गोयातले काबार करता. तेणी मोबायल ट्रॅक आणि कोण मास्टर माइंड आहा पहिली तेका सुद्धा शोध दिला. सगळा सगळे मोबाईल जसे प्रूफ मेळटले त्याप्रमाणे मास्टर माइंड कोण आहात ते घेतले.
मुखेलमंत्री सावंत हांणी गोंय वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलान वचून रामा काणकोणकर हाची भेट घेऊन त्याच्या भलायकेची चौकशी केली.
रामा काणकोणकराक हांव आता दुसऱ्याच्या बरोबर पळोवन आयलो. तेजी सगळी बातमी तेजी सगळी इन्वेस्टिगेशन केल्या सिटी स्कॅन पासून सिटी स्कॅन सगळे. आता तरी कंडिशन तुझे बरे आसा. दोतोर अंडर ट्रिटमेंट तुझी ट्रिटमेंट चालू आसा. म्हणजे निसेसिटी मेळा तिनी सांगला किंवा बाकीचे तिका पुलीस प्रोटेक्शन हांगासर म्हणजे घराईकडे पुलीस प्रोटेक्शन दे म्हटलं. बाकीचे सगळी तिची काळजी घेवपाक जाय ती गोवा मेडिकल कॉलेजीन सगळे दोतोर तिची काळजी घेतली.
गोयचे राज्यपाल श्री राधाकृष्णन हांणी सरकार हे प्रकरण योग्य तरेन हाताळटले असो विश्वास उक्तायला.
We will be able to inform you what it is because I'm sure the government definitely wants to be tourism friendly. And we need to get confidence back into the tourists and they are working on it. I have confidence in my government.
Thank you, sir.
Thank you. Thank you.
खेळान क्रिकेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळान म्हळ्यार बीसीसीआयन येवपी 2025-26 क्रिकेट वेळापत्रक केंद्राचेर जाहीर केला. ते प्रमाण रणजी करंडक एलिट ब गटान गोंयचो पंगड घरच्या मैदानाचेर खेळटलो, म्हळ्यारूच गोंयच्या पंगडाचे तिनूय खेळ पर्वरेच्या जीसीए अकादमी मैदानाचेर जातले. हवामान. आयज राज्यान वातावरण नितळ आसले, खंयच पावस वा वादळी वारे जाल्ल्याची नोंद ना. पणजे आयज चडांत चड तापमान 29.3 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें तापमान 24.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवांत चडांत चड तापमान 28.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें तापमान 24.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.